आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षितता बळकट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची उड्डाण सेवा पूर्ववत. दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची 3 सुवर्णपदकांना गवसणी. आणि चेन्नईतल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाज सिंग आणि वीर चोत्रानी यांना विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा, सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्य असून अपंगत्वाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करणं आणि अपंग व्यक्तींना समाजात समजून घेणं आणि स्वीकारणं हा पर्पल फेस्टचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत अपंग सक्षमीकरण विभागातर्फे दिव्यांगजनांची प्रतिभा दर्शवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिव्यांगजनांचे सांस्कृतिक सादरीकरणही आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. मानसिक आरोग्याशी निगडीत जागरुकता मोहीम राबवून नागरिकांना या सुप्त आजाराची जाणीव करून देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सच्या अधिकारी आणि प्राध्यापकांना केलं. भावनिक आरोग्य हे महत्वाचं आव्हान झाल्याचं त्या म्हणाल्या. एम्सचा 49वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते काल पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी एम्सनं कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित रोग निदान आणि यंत्रमानवी शस्त्रक्रिया यामध्ये अव्वल स्थान निर्माण केल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं दहशतवादाचा बिमोड करण्याचं धोरण अवलंबलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 70% घट झाली असून दहशतवादाच्या घटनाही कमी झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं. गृहमंत्रालयाच्या कामकाजाशी निगडीत चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या 10 वर्षात सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्य राज्यांमधील घुसखोरी या 3 मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे. केंद्र सरकारनं कलम 370 दूर करून संविधानकर्त्यांचं एक संविधान एक ध्वज हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे असं सांगून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत नक्षलवादाचा बिमोड करण्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या 10 वर्षात राजकीय इच्छाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा मजबूत केल्याचं गृहमंत्री म्हणाले. गेल्या 5 वर्षात 14,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांचे 23,000 किलोग्राम संमिश्र अंमली पदार्थ नष्ट केल्याचं सांगून अमित शहा म्हणाले की अंमली पदार्थांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी आणि अफूच्या लागवडीला प्रतिबंध घालण्यासाठी ड्रोन, उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. राज्यसभेत काल गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि शेतकरी कल्याणाला सरकार प्राधान्य देत असल्याचं काल संसदेत स्पष्ट केलं. 2025 या चालू वर्षाच्या कृषी मंत्रालयाच्या अनुदान मागणीवर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना चौहान बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या 10 वर्षात अर्थसंकल्पात 10,00,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित केला आहे. डिजिटल कृषी धोरणाअंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक डिजिटल ओळखपत्र दिलं जाईल ज्यामुळे शेतकरी विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील असं चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे धान्य पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना व्यापक सुरक्षा प्रदान होईल. 2025-26 या वर्षांसाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या काल लोकसभेत मंजूर करण्यात आल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रसायनं आणि खतं, वीज, वाणिज्य आणि गृह उद्योग, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अनुदान मागण्या विनाचर्चा मंजूर केल्या. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या विनियोजन विधेयक 2025 ला मंजुरी देण्यात आली. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी काल मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं. विधान परिषदेनंही या विधेयकाला मान्यता दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज 22 मार्च जागतिक जल दिन. 1992 संयुक्त राष्ट्रसंघानं ब्राझीलमधील रिओ द जानेरो इथं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि विकास विषयक परिषदेत 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून अधिकृतपणे घोषित करण्याचा ठराव संमत केला. हिमनद्यांचं संवर्धन ही यंदाच्या जागतिक जल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. वेगानं वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अनिश्चितता निर्माण होत असून त्याचा मानवी जीवनावर आणि नैसर्गिक परिसंस्थेवर परिणाम होत आहे. म्हणूनच आजच्या जागतिक जल दिनानिमित्त हवामान बदल आणि जागतिक जलसंकटाचा सामना करण्याच्या आपल्या विविध उपाययोजनांसोबत हिमनद्यांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जागतिक जल दिनानिमित्त आज जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी देशविदेशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लंडनमधील सर्वात मोठ्या हिथ्रो विमानतळाचा वीज पुरवठा सुरळीत झाला असून आता उड्डाण सेवा पूर्ववत झाली असल्याचं या विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. विमानतळाची वीज काल खंडित झाल्यानंतर हवाई वाहतूक दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली. विमानसेवा विस्कळीत झाली. वीज पुरवठा करणाऱ्या उपस्थानकाला आग लागल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता. इस्रायल आणि गाझामधील युद्धविराम संपल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी सैन्याला गाझाचा अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. पॅलेस्टिनी भूभागातून ताब्यात घेतलेल्या उर्वरित ओलिसांना मुक्त करत नाही तोपर्यंत भूभाग अंशतः ताब्यात घेण्याची धमकी दिल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या भागातील कारवाई वाढत असल्याची पुष्टी इस्रायली सैन्यानं केली आहे. इस्रायलनं नव्यानं केलेल्या हल्ल्यात 590 अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असल्याचं पॅलेस्टिनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बॅडमिंटनमध्ये स्विस खुल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या भारताच्या ट्रिसा जॉली आणि तिची जोडीदार गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या जोडीशी खेळतील. भारतीय जोडीनं काल उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या जोडीचा पराभव केला. बिहारच्या पाटणामध्ये झालेल्या विश्वचषक 2025 स्पर्धेत झालेल्या सेपाक तक्रो या क्रीडा प्रकारात पुरुष आणि महिला संघांनी क्वाड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. भारतीय पुरुष संघाला व्हिएतनामकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला पहिल्या क्रमांकाच्या थायलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं. अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं. मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्य पदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पीसीए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाज सिंह हिनं महिला गटात तर वीर चौत्रानियानं पुरुष गटात विजेतेपद पटकावलं. तिसऱ्या मानांकित अनाज सिंगनं अंतिम सामन्यात अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेचा पराभव केला तर दुसऱ्या मानांकित वीर चौत्रानीनं अंतिम सामन्यात फ्रेंच खेळाडू मेलविन सायना निमकोचा पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षितता बळकट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची उड्डाण सेवा पूर्ववत. दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची 3 सुवर्णपदकांना गवसणी. आणि चेन्नईतल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाज सिंग आणि वीर चोत्रानी यांना विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.